हरि ओम। मनाच्या श्लोकांपैकी 190वा श्लोक आता आपण पाहतो आहोत। नभे कार्य करता, नभे सृष्टी भरता, परेहून परता न लिंपे विवर्ता, तया निर्विकल्पासी कल्पित जावे, परी संग सोडून सुखे रहावे। आपल्याला मनाचे श्लोक फक्त पहिले पहिलेच माहिती असतात, पण पुढचे पुढचे जे श्लोक आहेत हे अप्रतिम सुंदर, अर्थाच्या दृष्टीने अतिशय अर्थगर्भ असे आहेत। त्याच्यावर एकेका श्लोकावर जर आपण चिंतन केलं तरी ते आपल्याला तारून न्यायला समर्थ आहेत असा हा श्लोक आहे। पण गेल्या श्लोकात जे म्हटलेलं आहे त्याच्याबरोबर विरुद्ध असं भास होईल अशा प्रकारची या श्लोकाची मांडणी आहे। आधीच्या श्लोकात आपण पाहिलं की मही ज्यांनी सृष्टी निर्मिली, पृथ्वी निर्मिली, त्या देवाला ओळखावं। आता इथे समर्थ म्हणतात की नवे कार्य करता, तो देव हा कार्य करणारा नाही आहे। मग कार्य करणारा नाही आहे तर मही कशाला निर्मिली त्यांनी, असा प्रश्न आपल्याला पडू शकेल। नवे सृष्टी भरता, या सृष्टीचा भरता म्हणजे स्वामी। खेडेगावातल्या बायका म्हणतात की नाही, आनंदी भ्रतार वासुदेव, असं म्हणजे पतीचं नाव वासुदेव, भ्रतार हा शब्द भरता याच्यावरून आलेला आहे। तर तो सृष्टीचा पालन करता, मालक किंवा स्वामी नव्हे। परेहून परता, चार ज्या वाणी आहेत, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी। वैखरी ही स्थूल वाणी आहे, बाकी त्यापेक्षा सूक्ष्म होत होत जाणाऱ्या। परा ही सर्वात सूक्ष्म वाणी आहे, आपला अंतरीचा आवाज ज्याला म्हणतो ती एक प्रकारे परा आहे, अंतस्फुरण जे आहे ती परा आहे। पण त्याही वाणीच्या पलीकडचा, चारही वाणींच्या पलीकडचा न लिंपे विवर्ता, म्हणजे मायेनी जो, म्हणजे भासमान अशा गोष्टींनी जो झाकला जात नाही अशा प्रकारचा परमात्मा आहे, तया निर्विकल्पासी कल्पित जावे, परी संग सोडून सुखे रहावे। मगाशी आपण पाहिलं की परमात्मा तत्व जे आहे ते हालत नाही, बोलत नाही, डोलत नाही, काही नाही। त्याच्या ठिकाणी तुम्हाला गती असं दिसणार नाही, ती स्थिती आहे। पण परमात्मा हा जो आहे, स्थिर अचल असा जो परमात्मा आहे, त्याची एक गतिरूप शक्ती आहे। तिलाच कोणी कोणी माया म्हणतात, तिलाच कोणी कोणी प्रकृती म्हणतात। भगवान रामकृष्ण फार सोपे दृष्टांत देऊन अशा अवघड गोष्टी ते समजून सांगायचे। ते म्हणाले की बघा, एखादा सर्प असतो, बेटोळं घालून बसलेला आहे, शांत बसलेला आहे, काही हालचाल नाही आहे, ते परब्रह्म आहे। आणि ज्यावेळी सळसळ सळसळ गती जायला लागतो ती त्याची गती आहे। सर्पाला एक स्थिती आहे आणि एक गती आहे। तसं परमात्मतत्व जेव्हा आपल्या ठाई शांत स्थिर असतं, न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतोयम अग्निही तमेव भांतम अनुभाती सर्वम तस्य भासा सर्वमिदं विभाती, उपनिषदांनी म्हटलेलं आहे। ते म्हणतात की पूर्वी काहीच नव्हतं, पाणी नव्हतं, आकाश नव्हतं, एकलं एक परब्रह्म वायूशिवायच म्हणे ते श्वासोच्छ्वास करत होतं। आणि मग त्याला अशी स्फूर्ती झाली, एकोहम बहुस्याम, मग त्याची ती प्रकृती कार्य करायला लागली आणि मग त्याच्यातून सृष्टी निर्माण झाली। तर म्हणून तो कार्य करता नाही, देवाला काही संकल्प नाही, त्याच्या ठिकाणी तो निस्संकल्प आहे। नवे सृष्टी भरता, आपण सृष्टी निर्माण करावी असं काही त्याच्या ठिकाणी स्फुरण नाही। परेहून परता, चारी वाणींच्या पलीकडे आहे आणि मायेत तो बांधला जात नाही, असं जे निर्विकल्प परमात्म्याचं स्वरूप, हा अगदी निखळ शुद्ध वेदांत इथे समर्थ आपल्याला सांगतायत। असं जे निर्विकल्प त्याचं स्वरूप, ते कल्पित जावे। कल्पित जावे का? कारण हे सगळं आपल्या समजण्याच्या पलीकडे आहे ना। थोडं ज्याला प्रत्यक्ष आत्मानुभूती येते त्याला ते सगळं सहज सोपं होऊन जातं, पण जोपर्यंत आपल्याला रोकडा अनुभव नाही तोपर्यंत कल्पनेचा आधार, तो सुद्धा उपयोगाचा आहे, तो कल्पनेचा आधार घेऊन तया निर्विकल्पासी कल्पित जावे, परी संग सोडून सुखे राहावे। हे आपण जाणून घ्यावं, एक निर्गुण परमात्मा आहे आणि त्याची एक शक्ती जिला प्रकृती किंवा माया म्हणतात, तिच्यातून हा सगळा विश्वाचा पसारा निर्माण झालेला आहे। पण या सर्वांमध्ये तोच तो भरून राहिलेला आहे असं जाणून पण त्याच्याशी आसक्तीचं नातं न ठेवता निरपेक्ष प्रेमाचं निखळ प्रेमाचं असं नातं आपल्याला आपलं असावं. आणि मग असं जेव्हा आपलं होतं तेव्हा मग एक सुंदर एक सुभाषित आहे ते म्हणतं की तू सगुण आणि निर्गुण या दोन्हीच्याही तू पलीकडे जा, धर्म अधर्म याच्याही तू पलीकडे जा, आणि मी त्यागतो द्वैताचा मी त्याग करतो भासाचा मी त्याग करतो या त्याग भावनेच्या पण तू पलीकडे जा. असा तू जेव्हा स्थिरावशील तेव्हा तुला परमात्म्याचं खरं स्वरूप कळेल, कारण काय तू स्वतःच ते परमात्मस्वरूप झालेला असशील. हरिओम तत्सत.